माय बापहो, भावांनो, बहिणींनो नमस्कार। आम्ही परमेश्वराचे बनवलेले लोक आहोत, आपण देवाच्या हातचे बनलेले आहोत, परंतु आमच्यामध्ये दया, शांती, समाधान नाही आहे। पण आमच्या वागणुकीमुळं, पापामुळं देवापासून आमचा संबंध तुटला, त्याच्यासाठी आम्हाला दया, क्षमा, शांती देण्यासाठी, समाधान देण्यासाठी परमेश्वरानं एक मार्ग काढला, आणि तो मार्ग म्हणजे येशू। याच्याविषयी, या तारणाविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत, थोडासा बोध तुम्हाला आम्ही देणार आहोत, तेव्हा तुम्ही शांतपूर्वक ऐका। प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ।